आकाशवाणी नागपूर आभरणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या। शेवटच्या दिवशी सर्व पक्षांचा जोरदार प्रचार। 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान आणि 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी। 10 मिनिटात डिलिव्हरी सेवा आता बंद। गिग कामगारांच्या सुरक्षिततेला आणि आरोग्याला प्राधान्य। आणि मकर संक्रांतीनिमित्त सुरक्षेच्या कारणास्तव उद्या नागपूर शहरातील 14 उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद। आता सविस्तर बातम्या। राज्यातल्या महापालिका निवडणुकांसाठीच्या प्रचार तोफा आज संध्याकाळी 5:30 वाजता थंडावल्या। राज्यातल्या 29 महापालिकांमधल्या 893 प्रभागांमधल्या 2,869 नगरसेवकांसाठी परवा 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे। यासाठी एकूण 15,931 उमेदवार रिंगणात आहेत। सकाळी 7:30 ते 5:30 वाजेदरम्यान हे मतदान होणार आहे। प्रचाराचा अखेरचा दिवस असल्यानं सर्व राजकीय पक्षांनी प्रचारावर लक्ष केंद्रीत केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात रोड शो केला। जनतेच्या मनात महायुतीनं यापूर्वीच स्थान निर्माण केलं असून महानगरपालिका निवडणुकीत देखील प्रचंड बहुमतानं आमचा विजय होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। आज सकाळी नागपूरच्या भारतमाता चौक इथून त्यांनी रोड शो सुरू केला। त्यावेळी ते माध्यम प्रतिनिधींना संबोधित करत होते। यावेळी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि नागपूरचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी देखील उपस्थित होते। तर चंद्रपुरात विविध प्रभागातून रोड शो करीत काँग्रेसनं विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात जोरदार शक्तीप्रदर्शन केलं। यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार सुधाकर आडबाले, माजी मंत्री वसंत पुरके, माजी आमदार सुभाष धोटे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष संतोष लहानगे आणि काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देशासह संपूर्ण राज्यात आणि महानगरपालिकेत भाजपनं विकासाच्या नावाखाली फक्त लुटीचं राजकारण केलं असल्याची टीका केली। तर भाजपच्या राज्यात महागाई आणि बेरोजगारी वाढली असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली। राज्य निवडणूक आयोगानं राज्यातल्या आरक्षण मर्यादा न ओलांडलेल्या 12 जिल्हा परिषदा आणि 1,625 पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर केला। त्यानुसार 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल अशी घोषणा निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत केली। यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्हा परिषदांच्या आणि त्या जिल्ह्यातल्या पंचायत समित्यांचा समावेश आहे। या निवडणुकांसाठी 16 ते 21 जानेवारी दरम्यान अर्ज भरता येईल। 22 जानेवारीला अर्जांची छाननी होईल।
उमेदवारी माघारीची अंतिम मुदत 27 जानेवारी 2024 2:03 अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप 27 जानेवारी 2026 2:30 मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 7:30 ते 5:30 मतमोजणीचा दिनांक 7 फेब्रुवारी 2026 10:00
उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीनं अर्ज भरावे लागतील। या निवडणुकीत ईव्हीएमचा वापर होणार असून विधानसभेच्या मतदार यादीत 1 जुलै 2025 रोजी नाव असलेल्या मतदारांना या निवडणुकीत मतदान करता येईल। प्रत्येक मतदाराला जिल्हा परिषदेसाठी 1 आणि पंचायत समितीच्या गणासाठी 1 अशी 2 मतं द्यावी लागतील। या निवडणुकांमध्ये 2,09,00,000 मतदार असतील आणि त्यांच्यासाठी 25,482 मतदान केंद्र कार्यरत असतील। यासाठी 1,28,000 अधिकारी आणि कर्मचारी काम करतील असं निवडणूक आयोगानं सांगितलं। जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समितीच्या 1,462 सदस्यांसाठी ही निवडणूक होणार आहे। महाराष्ट्रातल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येत्या 15 तारखेला देशातील शेअर बाजार बंद राहणार आहेत। एनएससी आणि बीएससी दोन्हीनं याबाबत अधिकृत घोषणा करत कॅपिटल मार्केट सेगमेंटमध्ये पूर्ण ट्रेडिंग हॉलिडे जाहीर केला आहे। राज्य सरकारनं 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी सार्वजनिक सुट्टी घोषित केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे। महाराष्ट्र विधान परिषद शिक्षक मतदारसंघासाठी अकोला जिल्ह्याची अंतिम मतदार यादी आज जिल्हा उपविभागीय आणि तहसील कार्यालय स्तरावर प्रसिद्ध करण्यात आली। या अंतिम यादीत एकूण 5,379 शिक्षक मतदारांचा समावेश आहे। यापूर्वी 3 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत 4,883 मतदार होते। प्राप्त दावे हरकतींवर कार्यवाही करून 12 जानेवारी रोजी अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे। ही मतदार यादी कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध असून अकोला .gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पात्र शिक्षकांना निरंतर पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नाव नोंदणी करण्याची संधी देण्यात आली आहे. भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेल्या व्यक्तींना मोठी नुकसान भरपाई द्यायला लावू असा इशारा सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारांना दिला आहे. गेल्या 5 वर्षात भटक्या प्राण्यांच्या संदर्भात दिलेल्या दिशानिर्देशांची योग्य अंमलबजावणी झाली नसल्याबद्दल न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालणारे नागरिक आणि संस्थांवर सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे ओढले.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ब्लिंकिट, झेप्टो, स्विगी आणि झोमॅटोच्या गिग कामगारांनी 31 डिसेंबरच्या रात्री देशव्यापी संप केला होता, त्यावर आज सरकारचा निर्णय आला आहे. सरकारी हस्तक्षेपानंतर ऑनलाईन ऑर्डरसाठी 10 मिनिटांचा डिलिव्हरी नियम रद्द करण्यात आला आहे. कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्तक्षेपानंतर ब्लिंकिटनं त्यांच्या सर्व ब्रँडमधून 10 मिनिटांचा डिलिव्हरी दावा काढून टाकला. केंद्रीय मंत्र्यांनी ब्लिंकिट, झेप्टो, स्विगी आणि झोमॅटोच्या अधिकाऱ्यांशी या मुद्द्यावर चर्चा केली. डिलिव्हरी भागीदारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणं आणि वेळमर्यादा काढून टाकणं यावर बैठकीत भर देण्यात आला. जलद डिलिव्हरीच्या दबावामुळे डिलिव्हरी बॉयचा जीव धोक्यात घालू नये असा स्पष्ट संदेश सरकारनं कंपन्यांना दिला आहे. 10 मिनिटांची वेळमर्यादा डिलिव्हरी बॉयजवर जलद डिलिव्हरी करण्यासाठी दबाव आणत होती, त्यामुळे रस्ते अपघात आणि सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची भीती होती. 31 डिसेंबरच्या रात्री गिग कामगारांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता आणि सरकारला त्यांच्या सुरक्षिततेसाठी पावलं उचलण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर सरकारनं कंपन्यांशी बोलणी केली आणि सुरक्षितता प्रथम असल्याचा निर्णय दिला. भंडारा तालुक्यातील परसोडी परिसरात आकाशातून दगडाचे 2 तुकडे पडल्याची घटना समोर आली. 10 जानेवारीला सायंकाळच्या सुमारास घडलेला हा प्रकार उल्कापात असू शकतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. दोन्ही दगड पोलीस प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आले असून दगडांचे नमुने सखोल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी दिलेल्या माहितीनुसार कोलकाता येथील चमू तपासासाठी येणार आहे.
आमचा जिल्हा नियंत्रण कक्ष या ठिकाणी प्राप्त माहितीनुसार दिनांक 10 जानेवारी रोजी जवाहरनगरच्या जवळ असलेल्या परसुडी गावामध्ये काही लोक शिकोटी शिकत असताना आकाशातून 2 मोठे असे निखारे पडताना दिसले. त्याच्यानंतर खूप वेळपर्यंत ते तप्त असलेले निखारे त्या ठिकाणी होते, त्याच्यामुळे थोडीशी दहशत माजली होती. त्यानंतर विटेच्या आकाराचे असे 2 ते असल्याचे दिसून आलेले आहेत. त्यानुषंगाने तातडीने जवाहरनगर पोलीस स्टेशनमध्ये त्या नागरिकांनी ते सुपूर्द केले आहेत. त्यांना सध्या स्थितीमध्ये सिक्युअर करून ठेवण्यात आलेलं आहे आणि या अनुषंगाने कलकत्त्यातील रिसर्च टीम जिल्ह्याला भेट देणार आहे आणि ती पुढील अभ्यासाकरिता सदरचे घेऊन जाणार आहेत.
मकर संक्रांतीनिमित्त उद्या नागपूर शहरातील 14 उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. कापलेल्या पतंग लुटण्यासाठी मुलं रस्त्यावर धावतात. मांजामुळे उड्डाणपुलांवर अपघात होण्याची शक्यता असते, त्यामुळे अपघात टाळण्यासाठी बुधवारी सकाळपासूनच शहरातील 14 उड्डाणपुलांवरील वाहतूक पूर्णतः बंद ठेवली जाणार आहे. सीताबर्डीतील अत्यंत वर्दळीचा आदिवासी गोवारी स्मारक उड्डाणपूल, सोनेगाव विमानतळ ते अजनी चौक, सक्करदरा, दिघोरी, एलआयसी ते साई मंदिर, कामठी रोड, कडबी चौक ते सदर आकार बिल्डिंगकडे जाणारा उड्डाणपूल, दही बाजार पूल, मेहंदीबाग, रामझुला, कल्पना टॉकी चौक ते मानकापूर क्रीडा संकुल, काटोल रोड, मानकापूर, मनीषनगर, वाडी, गांधीनगर, कावरापेठ, सातवाचन लॉन ते पारडी हे उड्डाणपूल बुधवारी सकाळपासून बंद ठेवले जाणार आहेत. विदर्भात आज भंडारा जिल्ह्यात 10 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. यवतमाळ इथं 10.2 अंश, गोंदिया इथं 10.4 अंश तर नागपूर इथं 11 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या. शेवटच्या दिवशी सर्व पक्षांचा जोरदार प्रचार. 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान आणि 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी. 10 मिनिटात डिलिव्हरी सेवा आता बंद. गिग कामगारांच्या सुरक्षिततेला आणि आरोग्याला प्राधान्य. आणि मकर संक्रांतीनिमित्त सुरक्षेच्या कारणास्तव उद्या नागपूर शहरातील 14 उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.